ततः कुमुदषण्डाभः निर्मलो निर्मलं स्वयं प्रजगामनभश्चन्द्रः हंसो नीलमिवोदकं साचिव्यमिव कुर्वन् सः प्रभया निर्मलप्रभः चन्द्रमा रश्मिभिः शीतैः शिशेवे पवनात्मजं सददर्श ततः सीतां पूर्णचन्द्रनिभाननां शोकभारैरिवन्यस्तां भारैर्नावमिवाम्भसि दिदृक्षमाणो वैदेही हनुमान् पवनात्मजः सददर्शापि दूरस्थाः राक्षसैर्घोरदर्शनाः एकाक्षीं एककर्णाञ्च कर्णप्रावरणां तथा अकर्णां शङ्कुकर्णांश्च मस्तकोच्छ्वासनासिकाम् अतिकायोत्तमाङ्गीञ्च तनुदीर्घशिरोधराम् ध्वस्तकेशीं तथा केशीं केशकम्बलधारिणीं लम्बकर्णललाटाञ्च लम्बोदरपयोधरां लम्बोष्ठीं चिपुकोष्ठीञ्च लम्बास्यां लम्बजानुकां ह्रस्वां दीर्घां तथा गुब्जां विकटां वामनां तथा कराळां भुग्नवक्त्रां च पिङ्गाक्षीं विकृताननां विकृताः पिङ्गळाः काळीः क्रोधनाः कलहप्रियाः कालाय समहाशूलकूटमुद्गरधारिणीः वराहमृगशार्दूल महिषाजशिवामुखीः गजोष्ट्रहयपादैश्च निखातशिरसोपराः एकहस्तैकपादाश्च खरकर्ण्यश्वकर्णिकाः गोकर्णैरस्तिकर्णैश्च हरिकर्णैस्तथा पराः अनासातिनासाश्च तिर्यङ्नासा विनासिकाः गजसन्निभनासाश्च ललाटोच्छ्वासनासिकाः हस्तिपादा महापादाः गोपादा पादचूलिकाः अतिमात्रशिरोग्रीवाः अतिमात्रकुचोदरीः अतिमात्रास्य नेत्राश्च दीर्घजिह्वानखास्तथा अजामुखैर्हस्तिमुखैः गोमुखैः सुकरीमुखैः अयोष्ट्रखरवक्त्राश्च राक्षसैर्घोरदर्शनाः शूलमुद्गरहस्ताश्च क्रोधनाः कलहप्रियाः कराळाधूम्रकेशीश्च राक्षसैर्विकृताननाः पिबन्ति सततं पानं सदा मांससुराः प्रियाः मांसशोणितदिग्दाङ्गीः मांसशोणितभोजनाः तादर्शकविश्रेष्ठः रोमहर्षणदर्शनाः स्कन्धवन्तम् उपासीनाः परिवार्यवनस्पतिं तस्याधस्ताच्च तां देवीं राजपुत्रीमनिन्दितां लक्षयामास लक्ष्मीवान् हनुमान् जनकात्मजां निष्प्रभां शोकसन्तप्तां मलसङ्कुलमूर्धजां क्षीणपुण्यां च्युतां भूमौ तारां निपतितामिव चारित्रव्यपदेशाढ्यां भर्तृदर्शनदुर्गतां भूषणैरुत्तमैर्हीनां भद्रवात्सल्यभूषणां राक्षसाधिपसंवृद्धां बन्धुभिश्च विनाकृतां पियूथां सिंहसंवृद्धां बद्धां गजवधूमिव चन्द्ररेखां पयोदान्ते शारदाभ्रैरिवावृतां ಕೃಷ್ಣರೂಪಾಮ ಸಂಸ್ಪರ್ಶಾಂ ಅಯುಕ್ತಾಮಿವ ವಲ್ಲಕೀಂ ಸೀತಾಂ ಭರ್ತೃವಶೇ ಯುಕ್ತಾಂ ಅಯುಕ್ತಾಂ ರಾಕ್ಷಸೀ ವಶೇ ಅಶೋಕವನಿಕಾ ಮಧ್ಯೆ ಶೋಕಸಾಗರಮಾಪ್ಲುತಾಂ ತಾಭಿಃ ಪರಿವೃತಾಂ ತತ್ರ ಸಗ್ರಹಾಮಿವ ರೋಹಿಣೀಂ ದದರ್ಶ ಹನುಮಾನ್ ದೇವೀಂ ಲತಾಂ ಅಸುಕುಮಾಮಿವ ಸ್ವಾಮಲೇನ ಚ ದಿಗ್ಧಾಂಗಿ ವಪುಷಾ ಚಾಪ್ಯಲಂಕೃತಾ ಮೃಣಾಳೀ ಪಂಕದಿಗ್ಧೇವ ವಿಭಾತಿ ನ ವಿಭಾತಿ ಚ ಮಲಿನೇನ ಚ ವಸ್ತ್ರೇಣ ಪರಿಕ್ಲಿನ್ನೇನ ಭಾಮಿನಿ ಸಂವೃತಾ ಮೃಗಶಾಭಾಕ್ಷೀಂ ದದರ್ಶ ಹನುಮಾನ್ ಕಪಿಃ ತಾಂ ದೇವೀಂ ದೀನವದನಾಂ ಅದೀನಾಂ ಭರ್ತೃತೇಜಸಾ ರಕ್ಷಿತಾಂ ಸ್ವೇನ ಶೀಲೇನ ಸೀತಾಮಸಿತಲೋಚನಾಂ ತಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಹನುಮಾನ್ ಸೀತಾಂ ಮೃಗಶಾಪನಿಭೇಕ್ಷಣಾಂ ಮೃಗಕನ್ಯಾಮಿವ ತ್ರಸ್ತಾಂ ವೀಕ್ಷಮಾಣಾಂ ಸಮಂತತಃ ದಹಂತೀಮಿವ ನಿಶ್ವಾಸೈಃ ವೃಕ್ಷಾನ್ ಪಲ್ಲವಧಾರಿಣಃ ಸಂಘಾತಮಿವ ಶೋಕಾನಾಂ ದುಃಖಸ್ಯೋರ್ಮಿಮಿವೋತ್ಥಿತಾಂ ತಾಂ ಕ್ಷಾಮಾಂ ಸುವಿಭಕ್ತಾಂಗೀಂ ವಿನಾಭರಣಶೋಭಿನೀಂ ಪ್ರಹರ್ಷಮತುಲಂ ಲೇಭೆ ಮಾರುತಿಃ ಪ್ರೇಕ್ಷ್ಯ ಮೈಥಿಲೀಂ ಹರ್ಷಜಾನಿ ಚ ಶೋಶ್ರೂಣಿ ತಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಮದಿರೇಕ್ಷಣಾಂ ಮುಮೋಚ ಹನುಮಾಂಸ್ತತ್ರ ನಮಶ್ಚಕ್ರೇ ಚ ರಾಘವಂ ನಮಸ್ಕೃತ್ವಾ ಸ ರಾಮಾಯ ಲಕ್ಷ್ಮಣಾಯ ಚ ವೀರ್ಯವಾನ್ ಸೀತಾದರ್ಶನ ಸಂಭೃಷ್ಟಃ ಹನುಮಾನ್ ಸಂವೃತೋ ಭವತಿ ಇತ್ಯಾರ್ಷೇ ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣೇ ವಾಲ್ಮೀಕಿಯೇ ಆದಿಕಾವ್ಯೇ ಚತುರ್ವಿಂಶ ಸಹಸ್ರಿಕಾಯಾಂ ಸುಂದರಕಾಂಡೇ ಸಪ್ತದಶ ಸರ್ಗಃ